संबोधनाबोधितं लोके सुरू करायच्या आधी ऐकूयात ना बोला तुम्ही जसं सी तुम्ही जर राजकारणी बघा जे देशाच्या सेवेचं व्रत घेतलेलं असतं बरोबर म्हणजे आपल्यापेक्षा निस्वार्थी की नाही नक्कीच कारण कुठेतरी काहीतरी निवडणुका जिंकून मी काहीतरी गुंडांची म्हणा सभ्यांची म्हणा कोणाची तरी सेवा करणार म्हणजे सामान्य माणसापेक्षा ते निस्वार्थ झाले ओके मी जेव्हा सामान्य माणूस शब्द वापरतो तेव्हा आध्यात्मिकरित्या सामान्य म्हणतो मी पैशाने आर्थिकरित्या आपण इथे बोलत नाही जेव्हा ते पुढे पुढे ते कर्म करत जातात निस्वार्थी कर्म जे त्यांना वाटतं निस्वार्थ कर्म पण तो अजून सूक्ष्मात बदलत जातो अहंकार तुमचा की मी सेवा करतो आणि तुम्ही 100 लोकांवरून 1000 लोकांची सेवा करता 1000वरून 10000 10000वरून 10 कोटी 10 कोटीवरून 100 कोटी आणि त्याच्यातनं मीच करता आणि माझ्यामुळेच हे घडतं अशा प्रकारची महत्त्वाकांक्षा डेव्हलप होते आणि तो माणूस खुर्चीला चिकटायला सुरू करतो म्हणजे दिसताना त्याचं कर्म सामान्य माणसाला निस्वार्थी कर्म दिसत पण आतमध्ये इतका त्याचा अहंकार सूक्ष्मात बळावलेला असतो की तो सेवेच्या नावाखाली महत्वाकांक्षा निर्माण होतो कारण तुम्ही जशी सेवासी वाईट कृत्य सोडणं 5 मिनिटं लागतात चांगल्या कृत्यापासून निरासक्त होणं ही खरी साधन आहे लक्षात येते चांगल्या कृत्यापासून तुम्ही निरासक्त होता की उद्या तुम्ही सांगितलं हे लेक्चर बिक्चर बंद करा मला वाईट वाटतं का नाही चांगल्या कृत्यापासून तुम्ही जेवढे निरासक्त तेवढे तुमची आध्यात्मिक प्रगती जास्त वाईट कृत्य सोडायला 5 मिनिटं हो आत्ता ह्या लेक्चरमध्ये मी एक दारूवर बोललो 5 मिनिटात दारू सोडून देईन मागच नॉनव्हेजवर बोललो 10 मिनिटात वाईट कृत्य सोडवायला काहीच वेळ नाही लागत कारण ते करणाऱ्यालाच माहीत असतं की हे कृत्य अयोग्य आहे त्यामुळे एखाद्या थोर व्यक्तीने सांगितलं की ते झटक्यात सुटतं पण जर मी तुम्हाला म्हटलं ह्या समाजसेवेपासून थोडे दूर राहा जमेल असं कसं लोकांची सेवा कोण करणार जी अशी लेक्चर देऊन थोडी समाजसेवा होते. शेवटी मुलांना शिकवायला पाहिजे, झोपडपट्टीत जेवण वाटायला पाहिजे. एवढ्या चांगल्या कर्माला तुम्ही करू नका म्हणता, वाद होईल की नाही त्याच्यावर? आणि इथे फरक आहे की तुम्ही अहंकार इगो 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 करत निस्वार्थ सेवेच्या नावाखाली इगो महत्वाकांक्षेत परावर्तित होतो. महत्वाकांक्षा पण इगोच असतो, पण तू आपल्याला ते कळत नाही. आपल्याला वाटतं आपण सेवा करतो. ॲम्बिशन की मला काहीतरी अचीव करायचं, किंवा या देशाला माझ्याशिवाय कोणी असूच शकत नाही. ॲम्बिशन तर मागच्या आठवड्यात आपण तिसरा श्लोक बघितला. गीता भगवद्गीतेच्या आधीचे हे 9 श्लोक आहेत, ध्यान श्लोक, जिथे आपण गीतास्तुती, गुरुस्तुती, कृष्णस्तुती आणि ज्ञान कर्म भक्ती याचं थोडक्यात सार बघणार आता, आणि मग नंतर भगवद्गीतेला सुरुवात होईल. तर तिसऱ्या श्लोकात आपण मागच्या वेळेस थांबलो होतो, जिथे गुरु म्हणतात की तिसऱ्या श्लोकात आपण अभ्यास केला की ज्याच्या हातात एक वेदाची छडी आहे आणि दुसऱ्या हाताची ज्याने ज्ञानमुद्रा केली, म्हणजे थोडक्यात ज्यांना तमस असेल किंवा ज्यांना कर्मापासून आळस असेल त्यांच्यासाठी छडी आहे, आणि ज्यांना बुद्धीने स्वतःचा उद्धार करायचा असेल त्यांच्यासाठी ज्ञानमुद्रा आहे. ह्या दोन्ही प्रकारचे लोक त्याला शरण जाऊ शकतात. असं नाही आहे की हा अभ्यास फक्त बुद्धिवाद लोकांसाठी. पुढे तिसऱ्याचे बघितलं की त्यांना तो पारिजात वृक्षाप्रमाणे आहे. पारिजाताचं पौराणिक महत्त्व खूप मोठं आहे, हा ऐकून माहितीच आहे की जो शेजारच्यांना फुलं देतो त्यामुळे पारिजाताला अतिशय पौराणिक महत्त्व दिलं जातं, आणि म्हणून भगवद्गीतेचं उपमा त्यांनी किंवा कृष्णाची उपमा पारिजाताला केली, की तुम्ही कुठल्याही कर्मातले असा, धर्मातले असा, गुणातले असा, जो कोणी मनापासून ह्या ज्ञानाला शरण जाईल त्याला कृष्ण अमृतमय दूध पाजेल. भगवद्गीतेचा हा थोडक्यात आपण तिसऱ्या श्लोकाला, आणि अशा श्रीकृष्णांना माझा नमस्कार असा. आता आपण 4 पासून सुरू करतो. 4
सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं जीतामृतं वः. सर्वोपनिषदो गावो दुग्धा
वाढव थोडा एक हो लेफ्ट नो राईट हॅलो ठीक आहे आता हां हॅलो इट्स ओके एक होतं थोडं कमी हॅलो हॅलो थोडा और लेफ्ट हॅलो हॅलो आता थोडा ऑफ लेफ्ट भोगतोय का अजून हॅलो 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 शब्द ऐकू येतो 2 मिनिटात हे होईल. लेट्स सी आगे आए तो चलेगा, जैसे यहाँ आए दोनों तो चलेगा साइड, इतने आना साइड का सर्व आता ठीक आहे आवाज आता ठीक आहे. सर्व उपनिषदे गायी आहेत, अर्थ मराठीत चॅन्टिंग हो गया ना एको लेफ्ट में करो और मुझे तक हलो और लेफ्ट हलो हलो और करो लेफ्ट हलो. हाँ हाँ सर्व उपनिषदे गायी आहेत, गवळ्याचं मूल त्याचं दूध काढत आहे, पार्थ हा वासरू आहे, गीतामृत रूपी दूध और कंपनी हॅलो पूरा झिरो करतो हॅलो हॅलो हां अभी ठीक आहे आता आता ठीक आहे. हां गीतामृत रूपी दूध गाय ह्या जगातील, गीतामृत रूपी दूध गाय ह्या जगातील सुबुद्धी असलेले लोक उपभोगत आहेत. पूर्ण वास्तू परत. सर्व उपनिषदे गायी आहेत, गवळ्याचं मूल त्याचं दूध काढत आहे, पार्थ हा वासरू आहे, गीतामृत रूपी दूध गाय ह्या जगातील सुबुद्धी असलेले लोक उपभोगत आहेत. आता इथे कृष्ण अर्जुन आणि भगवद्गीता इथे आता आपल्याला हे सांगतंय की सर्व उपनिषदे गायी आहेत. आता पुन्हा गाय हा अति सेन्सिटिव्ह विषय झाला आहे आणि पण आपण त्याचा योग्य अर्थ घेऊन पुढे जाऊ काय आहे तर थोडक्यात गोमातही सगळ्या जगात गायीचं दूध हे आरोग्यदृष्ट्या पवित्र मानलं जातं, त्यामुळे गीतामृत रूपी सॉरी सर्व उपनिषदे गायी आहे. सर्व उपनिषदांनी जे आपल्याला ज्ञान दिलं आहे हे त्या गायीच्या रूपात आहे आणि कृष्ण त्याचं दूध काढत आहे गवळ्याचं आणि अर्जुन हा वासरू आहे आणि सुबुद्धी असलेले लोक हे ज्ञान घेत आहेत. तर इथे आपलंही कौतुक आहे थोडं की आपल्याला सुबुद्धी असावी असं त्यांना वाटलं नव्हतं की आपण इथे येऊन बसलो नव्हतो. तर थोडक्यात गीतेचं जे अमृत आहे याची अॅनॉलॉजी अतिशय सुंदर आहे, कारण तू कोण ह्या ज्ञानाकडे येऊ शकतं की ज्यांना थोडीशी जरी शंका आली आहे की जे काही चाललंय बाहेर हे काही धड नाही आहे, एवढी शंकासुद्धा खूप हे ज्ञान घ्यायला. चॅलेंज हा आहे हल्ली की कलियुगात म्हणजे लोहयुगात हा प्रश्नसुद्धा लोकांना पडत नाही. तुम्ही जर कॉमनली बघितलं, काल एखादा फोन आला माझ्या मित्राचा, अरे ह्या अस्थिर जगात जगायचं म्हणजे काय सोपं नाही, जग अस्थिर नाही आहे आपण स्थिर नाही आहे हा प्रॉब्लेम, जग हे आहे तसंच. जर आपण जगाकडे बघितलं तर चोर तेवढे चोऱ्या करतात, चांगले लोक तेवढे चांगले जगतात, जग तेव्हाही असंच होतं आणि आत्ताही असंच. जगाच्या अस्थिरतेला दोष जेव्हा माणूस देतो तेव्हा समजायचं आपण स्वतःच अस्थिर होतो. कारण तुम्ही जर अस्थिर असेल तर तुम्हाला अस्थिरता दिसेल ना. तुम्ही जर स्थिर असाल, जर ट्रेनमध्ये तुम्ही स्थिर असता तुम्हाला जग हल्ल्याचा भास होतो, पण ज्ञान असतं की नाही की जग हलत नाही म्हणून. हे ज्ञानाची थोडी जरी शंका आली की माझा मूळ स्वभाव स्थिर आहे, त्यांना गीतामृत रूपी गाय हे दूध देईल ज्ञानाचं. आणि जर आपण नीट विचार केला, जे लोक या अभ्यासाला रेग्युलर आहेत, किती जणांना वाटतं की हे खरं आधी ह्या मार्गावर यायला हवं होतं? किती जणांना वाटतं की आता उशीर झाला ह्या सगळ्या प्रकारात? करेक्ट. सुधरायचा प्रयत्न करूनही सुधरत नाही. मते मॅडम तर कर्ज देऊन देऊन थकल्या, मग शिकतायत की कर्ज घेऊ नका. होय ना मते मॅडम? राईट. आणि मते मॅडम आम्हाला कर्ज द्यायच्या किती वर्ष प्रयत्नात होत्या, कर्ज घ्या घ्या त्या बांधतील होत्या. गंमत करतोय, वर्षही घेऊ नका. आणि आता शिकतोय की कर्ज घेणं किंवा देणं ह्या दोन्ही गोष्टी कशा सिन्फुल आहेत. आणि तरीसुद्धा इथे आपल्याला हीच गॅरंटी की ह्याला वयाचा किंवा कर्तृत्वाचा संबंध नाही आहे. जेव्हा कधी शंका आली तेव्हा हे ज्ञान घ्यायला सुरू केलं, हेच महान. जर आपण हे ज्ञान योग्य रीतीने घेत असू तर एक लक्षात ठेवा, जर आपण योग्य रीतीने अभ्यास चालू असेल तर आत्तापर्यंत जी कर्म घडली आपल्याकडे त्याच्याबद्दल वाईट न वाटणं आणि भविष्याची चिंता न वाटणं, ह्या दोन गोष्टी जरी अंगीकारता आल्या तरी हा अभ्यास तुमचा अचीव झाला. पण आपण काय करतो, ह्या अभ्यासाला येतो आणि मग वाईट वाटतं. खरं हे आधीच सुरू व्हायला हवं होतं ना, आत्ता सुरू होऊन काय उपयोग आहे, शेवटी मी हे कुठे बदलणार? म्हणजे तुम्ही हे ज्ञान घेत नाही आहे, तुम्ही स्वतःला स्वार्थ बघताय की हे ज्ञान मला वापरता आलं नाही. त्यामुळे पूर्वकर्म जी घडली त्याच्याबद्दल मनात गिल्ट वाटता कामा, कारण जे घडून गेलं ते बदलणं शक्य नाही. पण या अभ्यासाने आपली काय तयारी होईल, जे घडून गेलं त्याची फळं उत्तम रीतीने भोगायची तयारी होईल. कारण जे आपल्या हातून 5 वर्षापूर्वी घडलंय त्याची फळं कधीतरी येतील ना, आता आज उद्या 10 वर्षात. ह्या अभ्यासाने निदान मानसिक तयारी तरी होईल की माझ्या हातून हे घडलंय, ह्याचं फळ जेव्हा येईल तेव्हा मी उपभोगायला तयार आहे की नाही, मग ते सुख असो किंवा दुःख असो. फरक काय पडेल, अज्ञानी माणूस एखादं दुःखाचं फळ आलं 10 दिवस रडत बसेल, हा अभ्यास करणारा माणूस 1/2 दिवस रडेल, पुन्हा उभा राहील. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल, सी हे लक्षात घ्या, साधू संतांना दुःख येत नाही असं नाही. साधू संतांनाही आजार होतो, डायबिटीस होतो, कॅन्सर होतो, सगळं होतं त्याला. कारण शेवटी शरीर आलं म्हणजे दुःख आलं, सोपं आहे. पण ह्या ज्ञानाने त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. आणि एकदा दृष्टिकोन बदलला की सुखाचंही फार अप्रूप वाटत नाही आणि दुःखाने गळूनही जात नाही. आणि जो ह्या अभ्यासाचं जो हा अभ्यास करतो, आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे, मी आत्ता गमतीने म्हटलं, तुम्ही बघाल मागच्या आठवड्यात 18 होते, आज 11 झाले, पुढच्या आठवड्यात 4-5च असतील, कारण मधूला कंपल्सरी गादी घ्यायला लागायला लागली, त्यामुळे मधू तरी येईल निदान. संध्याला पर्याय नाही त्यामुळे ती येईल. ही नवरा जातोय उगच घरी येऊन उठावशा काढायला. करेक्ट. महत्त्वाचं जर हे पटलं असेल, याच्या भोवती तुमचा अख्खा आठवडा तयार आहे का ते बघा. हे महत्त्वाचं आहे. मी क्लासला या म्हणत नाही आहे, मी या अभ्यासाचं महत्त्व सांगतो. मी तुमचा अख्खा आठवडा एक तास आपण आठवड्यातला ॲडजस्ट करू शकत नाही. कल्पना करा किती फालतू आयुष्य जगतो आपण. एक तास कोणाच्या मुलाची परीक्षा आहे, कोणाच्या म्हणजे जशी काय मुलं तुम्ही जाऊन परीक्षा लिहिणार मुलाची. 10 वाजता हे आहे, आज तिथे जायचं होतं, अमुक करायचं होतं. एक तास सकाळी सकाळी आमच्याकडे एंटरटेनमेंट असतं शनिवारला, लेक्चरच्या आधी मेसेज येत असतात घरात हे आहे सॉरी मॅडम अमुक करता येत नाही, घरात ते आहे सॉरी. ते एक्सक्यूज वाचूनच कळतं की अभ्यासात रस किती आहे माणसात. आणि हे आपण आणि ही स्वपरीक्षा करायची. जेव्हा कधी असं वाटेल ना की नाही या शनिवारी नको, समजून घ्यायचं आपल्याला इंटरेस्ट नाही, अजिबात इंटरेस्ट नाही आपल्याला. जरा इथे आल्यावर बरं वाटतं, शनिवार सकाळी जाता जाता भाजी घेऊनही घरी जाता येतं, नाहीतरी कोणी लवकर उठतच नाही, मग घरी झोपण्यापेक्षा इथे येऊन बसलेलं काय वाईट, असं सगळं जर डोक्यात चालू असेल तर मग आपण सुबुद्धीवाले लोक नाही तेवढं समजून घ्यायचं. आणि तुम्ही आपण सगळ्यांनीच हा जो मार्ग निवडला आहे याच्यात मी माझाही मोठेपणा सांगत नाही, पण चिकटून राहणं ह्या विषयालाही इतकी खडतर तपश्चर्या आहे, इतकी खडतर आहे तपश्चर्या. तुम्हाला अनेक शंका येतात, तो बघा शेजारचा काही करत नाही, दुसरी कार घेतली, मी काय करतोय. ह्या अभ्यास करताना कोणीतरी काल पार्टी झालेली असते, ते छान झोपलेले असतात, आपण गेलेलो नसतो पार्टीला आणि सकाळी अभ्यास करताना आठवतात खरंच त्यांनी किती मजा केली असेल ना, आपण काय हे मूर्खासारखं करतो. तुम्हाला लक्षात ठेवा, यज्ञ सुरू झाला की राक्षस येणारच, आणि पहिला राक्षस म्हणजे आपल्या विचारांचा राक्षस. सगळ्यात पहिला राक्षस राक्षसा कुठल्याही व्यक्तीच्या रूपात येत नाही, राक्षसा नेहमी विचारांच्या रूपात येतो. आणि पहिलं म्हणजे कम्पेअर करायला, आणि स्वाभाविक आहे चुकी, कारण मनाचा स्वभावच आहे. शिस्त म्हटलं की मन पहिलं नाही म्हटलं का करू, शिस्त म्हटलं की का करू. सिग्नलला बघा ना, पांढरी लाईट मारलेली असते पण गाडीवाले त्याला ही तोडायचं नसतं, काय सिग्नलही तोडायचं नसतं, पण त्या पांढऱ्या लाईनच्या पुढे थोडंसं चाक आणून उभा करायचं बघा कोणी नाही, थोडं पुढे का उभं राहायचं, मागे का उभं राहायचं, थोडं पुढे गेल्याने काय होतं. मन हे असं बंडखोर असतं, आणि जर तुम्ही असं त्याच्याकडे बघितलं त्या माणसाकडे की तो लाजीने हळू अशी मागे घेतो गाडी बघितले बघितलं की नाही, किंवा वर्ण म्हणेल नाही चुकून जर ब्रेक उशिरा लागला असं एक कारण देत. आणि मन हे असंच आहे आणि मन असंच राहणार. उगाच मनाला शांतविंत करायचा प्रयत्न करू नका, कधीच होणार नाही. मग काय करायचं, भगवद्गीता आपल्याला काय मदत करते, बुद्धी मनापेक्षा स्ट्रॉंग करते. लोकांचं अध्यात्म साधनं चुकते कुठे, की बुद्धी मन शांत करायला जातं. मन शांत करणं म्हणजे समुद्राला कधीच लाटा येऊ नये ही अपेक्षा करणं. लक्षात ठेवा, मन शांत होऊच शकत नाही कारण मनाचा स्वभावच चंचल आहे. मनाचा स्वभाव धर्मच हा आहे की मन हे चंचल आहे. मनाला मरुताची कल्पना येतो वाऱ्याची, बरोबर ते सगळी रामायणातली माकडं म्हणजे काय, मनच ना. या एवढ्या माकडांना रामाने कंट्रोल केलं, ही सगळी उदाहरणं आहेत. काय खरंच माकड होती संज्ञा असं वाटलं का आपल्याला? ते मस्त टी व्ही सिरियल देणारे, तेव्हाचे सिरियल देणारे ग्रेट होते, व्यास मुनी हे सगळे. त्यांनी या सिरियल, तुम्ही जे टी व्ही सिरियल बघा ना, महाभारत रामायण, कसे कथानक एकमेकात गुंतत गेले गेले अख्ख्याचे. प्रत्येक कथानकाला काहीतरी त्यांनी पौराणिक अर्थ दिला. आणि मन चंचल राहील, गीतेचा अभ्यासाने आपण काय करणार, बुद्धी तीक्ष्ण कर. बुद्धी एकदा तीक्ष्ण झाली की मन आपोआप कंट्रोलमध्ये येईल. पण दुर्दैवानं काय होतं, या साधनेत लोक जिथे कुठे जातात, पहिलं म्हणजे डोळे बंद करा आणि म्युझिक लावलं की टणाटणा चालच मेडिटेशन. ज्याच्यासाठी कृष्णाने अख्ख्या 700 श्लोकात जेमतेम 40 श्लोक सांगितले ध्यानयोगाचे, त्या ध्यानयोगातील मेडिटेशनचे 6 श्लोक, 701 श्लोकात 6 श्लोकात मेडिटेशन आवडलं कृष्णाने. उरलेले अभ्यास करायची कुणाची तयारी नाही. उरलेलं कुणाला अभ्यास नाही करायचा. आणि मग क्लासला या म्हणाल्यावरती तुम्ही मंत्र देता का, अनुभूती देता का, मग तुम्ही मेडिटेशन करून घेता का? कारण ह्याच्यात चूक कोणाची आहे? चूक ते शिकवणाऱ्यांची नाही आहे, विचार न करता त्यांच्या आधीन होणाऱ्या शिष्यांची, किंवा त्यांना प्रश्न न विचारणाऱ्या लोकांची चूक. श्रीमंतांची चूक नसते, गरीबाने गरीब राहायचं ठरवलं असल्यास असते, लक्षात ठेवा. गरीबाने ठरवलेलं असतं की मी कष्ट करणार नाही आणि मी गरीबच राहील, कारण ॲडव्हान्टेजेस आहेत गरीब राहायचे. माहिती आहे का तुम्हाला, फुकटचं धान्य येतं, खरे, फुकटची लाईट मिळते, फुकटचं पाणी मिळतं, खरे की दर महिन्याला बँकेत पैसे येतात, आणि बसल्या बसल्या श्रीमंतांना शिव्या द्यायला मोकळं. हा प्रॉब्लेम आहे अज्ञान. आणि कृष्ण कायम तेच सांगतो की तुम्ही श्रीमंतच आहात. प्रॉब्लेम आहे ह्या समाजाने आपल्याला गरीब कसं राहायचं शिकवलं, लहानपणापासून आपल्याला शिकवलं गरीब कसं राहायचं, खरंय का खोटं? ठेवलं तसं राहू आहे त्यात समाधान मानून, अंथरूण पाहून पाय पसरावे, मी काय चूक केलंय, देव मते मॅडमना शिक्षा देईल. आता देवाला काय टाइमपास नाही का, कोथरूडमध्ये येऊन मते मॅडम शोधून दांडी घेऊन टणकन मारायला जातो? काही कल्पना आपल्या डोक्यात बसवून गेल्या तशा. याचा परिणाम काय झाला, कष्ट नाही करायचं. पाश्चात्य जगात कुणी याच्यावर विश्वास नाही ठेवत, देव ठेवेल तसं राहिलं. व्यवस्थित कष्ट करतात आणि व्यवस्थित उद्धार करून घेतात सतत. प्रॉब्लेम हा आहे, आपण ना कंपेरेटिवली शांत आहोत पाश्चात्य जगापेक्षा. कारण का माहिती का? कारण माहिती का आपण कंपेरेटिवली का शांत आहोत? कारण आपण कष्ट करत नाही. पाश्चात्य जगात कर्मयोगी जास्त आहेत, पण त्या कर्माने निर्माण होणाऱ्या अशांततेला हँडल कसं करायचं हे ज्ञान इकडे आहे. पण ह्या ज्ञानाने आपल्याला आळशी बनवलं, म्हणून सगळ्या गुरूंचे आश्रम अमेरिकेत असतात, हो की नाही? कारण ते ज्ञान इकडे आहे पण कर्म तिकडे आहे. सॉरी, ठेवले अनंत तसेचे लावून. हां, ठेविले अनंत तसेची राहावे, बरोबर आहे ना? पण कष्टही करावे ना, असंही वापरले ना. मनात तो आश्चर्य पूर्वसंचित केले तयासारखे भोगणे प्राप्त झाले, म्हणजे त्याच्यातनं बाहेर पडून पुढे समर्थही म्हणतात. इंद्रिया पलीकडे मन, मनापलीकडे बुद्धी, बुद्धीच्या पलीकडे परमात्मा. आयुष्याचं समर्थ हेही म्हणतात की तुमच्या आयुष्याचं ध्येय एकच आहे, म्हणजे त्या परमात्मा तत्वाला पोहोचायचं. ठेविले अनंते तैसेची राहावे, म्हणजे तुम्हाला आत्ता ही जी परिस्थिती आहे ना, ही कोणी ओढवली आहे सांगा बघा. आत्ता आपण ज्या परिस्थितीत आहोत, ही परिस्थिती कोणी निर्माण केली? तुम्हीच निर्माण केली. कशामुळे निर्माण झाली? तुमच्या पूर्वकर्माने निर्माण झाली. मग आहे त्या परिस्थितीत तसंच राहा आणि पुढची साधना करा, असे पुढचे श्लोक आहेत त्यांचे. आपण काय करतो, आहे त्या अवस्थेला शिव्या घालतो, त्यांना बघा काहीच न करता प्रमोशन मिळालं, मी इकडे मर मर मरतोय. किती लोकांना स्वतःचं शरीर आवडतं सांगा बघा, आरशात बघितल्या. आज कसं केलं स्वतःच्या शरीराबद्दल? नाक असं हवं होतं, थोडं पोट वाढलंय, अमुक असं झालंय. किती लोक सुखी आहेत स्वतःचं शरीर बघाय. ह्याला म्हणतात ठेवले अनंते तैसेची राह. पण तिथे माझा रंग ऐश्वर्या राय सारखा होता, माझी उंची अमिताभ बच्चन सारखी हवी, माझी धाकटी थोडी काळी आहे, मोठी थोडी गोरी आहे, पण इथे कृष्ण काळ आहे ते चालतं, पण स्वतःची धाकटी मुलगी काळी आहे तिची काळजी वाटते. मोठीचं एवढं नाही हो, पण धाकटीचीच जरा चिंता नाही, थोडा रंग तिचा आहे की नाही, घरात बोलतात की नाही, आहात का सुखी शरीराबद्दल? फरगेट आर्थिक वैर्थिक तर दूरची गोष्ट. आपण काय केलंय ना, आळस आळस आळसा चॅम्पियन गोल्ड मेडल मिळवायला तेवढंच वाक्य घेतलं, ठेविल्यानंतर पैसे टिकाव. उरलेले 201 श्लोक आहेत, 205 मनाचे श्लोक आहेत. त्या 205 श्लोकातल्या 4 ओळीचा 1 श्लोक, त्याच्यात 1/4 वाक्य घेऊन आपण आयुष्य काढताय.
आपण घेतो
कारण आपलं आपली कॉम्पिटिशन कशात हो, तुझ्यापेक्षा मी आळशी किती हे दाखवण्यात आपली कॉम्पिटिशन. आत्ता बघा ना, तुम्ही जा ना मयूर कॉलनीत, सकाळी क्लासला येताना दिसतात चहाचे कप घेऊन म्हातारे बसलेले, सगळे येणारे जाणारे बघतात बाकावर बसून. जाऊन या मयूर कॉलनीत आत्ता दिसत. भारतात कॉम्पिटिशन उंदरांच्या रेसेत पळायचं कसं? मग भारताचे उंदीर कसे पळतात? अरे तू पळतोय का? पळतोय सगळे पळतात. अरे मग तू पहिला येशील का? नाही नाही माहीत नाही. मग दुसरा येशील का? नाही तेही माहीत नाही. बरं मग तिसरा तरी येशील? तेही नक्की नाही. चौथा, पाचवा, सहावा नाही तेही माहीत नाही. मग तू का पळतोय? सगळेच पळतात म्हणून मलाही पळायला पाहिजे. खरे की? आणि त्याच्यात महाभाग आपले राजकारणी 1100 साली ह्यांनी तुमच्यावर जुलूम केला, आहेत की आपल्याला भूतकाळात ठेवायला, आहेत की नाही? 970 साली ह्या आक्रमणात त्यांनी ह्या जातीवर असं केलं लढा. आणि आपल्यासारखे मयूर कॉलनीत बसणारे, कट्ट्यावर बसणारे लोक चर्चा करतात नाही का? 1400 सालच्या बिल्डिंगवर ही आमची बिल्डिंग म्हणून बांधतात. किती लाजिरवाणी गोष्ट आहे, तुम्ही कल्पना करून बघा. आपल्याला आणि हेही कळत नाही की आपल्याला समाज आणि राजकारण मी भारताबद्दल बोलतच नाही, सगळ्या जगात आहे, सगळ्या जगात आहे. प्रत्येक युद्ध धर्मावरती झालेलं आहे, प्रत्येक. प्रत्येक युद्ध निर्माण झालं का, ज्याचा स्वार्थ अहंकार म्हणून तुम्ही प्रश्न विचारला हे आणि आपली आसक्ती एवढी आहे ना, एवढी आसक्ती स्वतः चेक करून बघा तुम्ही आज मॅडम या खुर्चीत बसल्यात की नाही. पुढच्या शनिवारी जर दुसरं कोणी बसलेलं असेल ना त्या अशा बघतील, नाही मागच्या आठवड्यात मी इथे बसले होते गंमत करतोय आज तुमचा दिवस आहे बसते. ती खुर्ची सोडवत नाही आपल्याला एक तास बसलेलं, खरंय की नाही? खुर्ची नाही सोडवत आपल्याला, कसलं धर्मधर्म सांभाळली मला. आणि आपण कोण मच्छर धर्म सांभाळणार? धर्माला माहिती आहे स्वतःला कसं सांभाळायचं, ते तुम्हाला नष्ट करून पुढे जात. आपण कोण आलो? उद्या कृष्ण म्हणेल ना आता यदा यदा धर्मस्य ग्लानिः भवति, तू कोण मच्छर हे सांभाळणार? म्हणून 10 लोक येतात या क्लासला. आता आता तुम्हाला बरं वाटलं की 10 लोक काय येतात. आणि हे सगळ्यातनं ही ह्या तोडणं, ही सर्व आसक्ती तोडणं हेच महत्त्वाचं. आणि पुन्हा सांगतो, वाईट कर्माची आसक्ती तोडणं खूप सोपं आहे, चांगल्या कर्माची आसक्ती सोडणं अशक्य आहे. अशक्य आहे. तुम्ही कुठलंही चांगलं कर्म सोडायचं तर आसक्ती सोडा. अर्धाधिक बायका घरात रोज स्वयंपाक का करतात माहिती आहे का? सेवेतनं आसक्ती निर्माण झालेली असते. मी मुलाची सेवा करते, मी नवऱ्याची सेवा करते, मी ह्याची सेवा करते. चांगल्या कृत्यातनं निर्माण होणारी आसक्ती त्याच बाईला म्हातारपणी त्रास देते, खरं की नाही? मॅडम सुचल्या आजारी असले तरी नवरा उठत नाही, तू चहा दिल्याशिवाय मी घेणार नाही, पोरग स्वतःचं ताट उचलत नाही, आहे की नाही? महिला मंडळीचे कोणी निर्माण केली सेवेचे, सेवेत पण निर्माण झालेली असं स्वतःच निर्माण केली. आणि मग शिवाय द्यायच्या बायकांना इंडिपेंडन्स पाहिजे, मग काय आम्ही इक्वल आहोत. निर्माण कोणी केलं? स्वतःच निर्माण केलं, करेक्ट. आणि ही अवस्था आणि इथून आपल्याला हे बंधनं तोडायची. सी, एक लक्षात घ्या, आपण जन्माला आलोय म्हणजेच इगो आहे आपल्याला. कधी वाक्य बोलू नका मला इगो नाही आहे. तुमचं शरीर हाच तुमचा इगो आहे. तुम्ही जन्माला आलाय म्हणजे इगो आहेच. प्रपोर्शन वेगळं, कोणाचा 95%, कोणाचा 1%, ते आध्यात्मिक साधन आहे तुमचं. जन्म झाला म्हणजे इच्छा आहे की मला जन्म घेऊन जग भोगायचं. हे अतिशय सोपं आहे कृष्ण. त्यामुळे अशी फालतू वाक्य तर तोंडात साधकाने कधीच आणू नये, मला इगो नाही आहे वगैरे. इगो आहे आणि इगो आहे हे पटलंय म्हणून इथे आपण 10 बसलोय आज. की कुठेतरी ही शंका आली आहे की या इगोने काय धड होत नाही आपण. आणि हे आपण पुढच्या 700 श्लोकात शिकू. 5
वसुदेवसुतं
देवं कंसचाणूरमर्दनम्
पाठ असतो हा श्लोक शाळेतच कृष्णस्तुतीसाठी म्हटला जातो ना. वसुदेव थोडक्यात इथे कंस चाणूर मर्दन. आपल्याला ही पौराणिक कथा माहिती आहे की कृष्णाने कंसाचा आणि याचा वध केला. थोडक्यात कंस हे राक्षस कंस चाणूर काय दाखवतात, आपल्या इगोसेंट्रिक इच्छा. बेसिकली सी राक्षस म्हणजे बेसिकली इच्छा, सिंपल. त्यामुळे असे राक्षस आणि म्हणून पौराणिक कथेत नेहमी सांगितलं आहे की देव आणि दानवांचं युद्ध झालं, म्हणजे मनातले 5 पांडव आणि 100 कौरवांचं युद्ध झालं. सोपं आहे. देवदानवाचं युद्ध म्हणजे कंस चाणूर हे तुमच्या यज्ञातमध्ये आलं. आणि इथे आपल्याला सांगतायत की कृष्णाची महती काय, की जो तुमच्यातला इगो किंवा अहंकार नष्ट करतो. आणि हा अहंकार म्हणजे कुठला अहंकार आहे, एकच अहंकार असतो की मी करता, माझ्यामुळे हे जग घडतं, माझ्यामुळे हे कुटुंब चालतं, मी आहे म्हणून तुमचं सगळं भलं चालतं. आणि हा जो माझेपणा सगळीकडे आणि हा खूप सूक्ष्मरूपात असतो, अतिशय सूक्ष्मरूपात. आपण म्हणजे पुरुषालाही घरासाठी कमवताना असा स्वभाव असतो त्याचा की मी कमवतो, पण कुठेतरी आतमध्ये हे असतं की मी घर, माझा जन्म घर चालवायला लागतो. स्त्रीलाही मनात कुठेतरी असं असतं की माझा जन्म ह्यांच्या सेवेसाठी झाला. आणि हा जो मी पण आहे, मी करता, किंवा ज्याला आपण अध्यात्मात कर्तृत्व भावना म्हणतो, ही दोन भावना कंसाच्या अणूर दोन भावना दाखवतात. एक म्हणजे कर्तृत्व भावना आणि दुसरी म्हणजे भोक्तृत्व भावना. मी कमवणार आणि मी त्याचा उपभोग घेणार, हे झाले कर्तृत्व भावना आणि भोक्तृत्व भावना. आणि सगळा समाज या दोन भावनेमध्ये गुंडाळला गेला. आणि ज्याला माझ्यामुळे हे जग चालतं असं वाटतं, त्यांच्यासाठी आहे की त्यांचा वध जगद्गुरु येऊन करतो. आणि ह्या कंस चाणूराचा वध करणं म्हणजे आपल्या इगोचा नाश करणं, की मी माझा इगो अहंकार कसा नष्ट करतो. सी लक्षात ठेवा, आत्मसाक्षात्कार होईपर्यंत 0.0001% अहंकार राहणारच. आणि पुन्हा आठवण करून देतो, या साधनेत जे शिष्य असतात, जे साधक असतात, जशी साधना पुढे जाते तसं मी साधना करतो हाही अहंकार वाढत जातो. हे सर्वात डेंजर असेल. ज्या दिवशी हा विचार येईल मी साधना करतो, तिथे साधना संपली म्हणून समजायचं. त्यामुळे ही साधना करताना हे कंसाच्या अणूरांची काळजी कशी घ्यायची नेहमी लक्षात ठेवायचं. पहिलं म्हणजे मोजायचं नाही कुठपर्यंत आला. आणि ही साधना सुरू केल्यावर घरातले राक्षस येतील, तू तर क्लासला जाते अजूनही चिडते, उपयोग काय क्लासला जाऊन, वेदांत याच्यासाठी असतो का, तुम्ही तर क्लासला जाता पण अजून जेवणावर कंट्रोल नाही तुमचा. ही सगळी वाक्य आले की समजायचं राक्षस जन्माला आले नाही. ह्यांच्याकडे लक्ष न देताना मी चालतोय की नाही एवढं बघत राहणं महत्त्वाचं आहे. कुठे पोचलोय महत्त्वाचं नाही. कारण एक लक्षात घ्या, ह्या साधने गुरु परीक्षा कशी करतात हे फार वेगळ्या प्रकारे करतात. गुरु तुम्ही कुठे पोचलात हे बघत नाही, तुम्ही कुठून सुरू केलं हे बघतात. तिथे तुमची प्रगती मोजली जाते. फॉर एक्झाम्पल, एका दोन विद्यार्थी गुरुकडे गेले, एक जण 50% सत्वाने सुरू झाला आणि दुसरा 10% सत्वाने सुरू झाला. 2 वर्षाने 50% सात्विक विद्यार्थी 60% झाला, पण 10% सात्विक विद्यार्थी 30% झाला. गुरुच्या नजरेने ती प्रगती ही नाही. कलियुगात कुठली प्रगती आहे, ही आहे. 50 वरनं 60 वर आला, दहाचा तीस एवढंच. शेवटी काय फायदा, तीस असणं नापास व्हायचं ते झालंच हे कळेल. आणि म्हणून स्वतःची मोजपट्टी लावायची नाही कधी, स्वतःची माप फक्त व्यायामासाठी घ्यायची, बाकी कशासाठी घ्यायची. दुसरे काय म्हणतात लक्ष द्यायचं, चालतोय का मी, माझी साधना चालू आहे का, वास एवढंच एवढंच लक्षात ठेवायचं आणि चालत राहायचं. सी हा मार्ग एकट्याचा आहे, बाजूला जे काही जेव आहे ना बोनस समजा. सगळा बोनस आहे बाजूला, घरचे मदत करतात, घरचे मदत करत नाही आहेत, घरचे मदत करत नाही आहेत हाही बोनस आहे म्हणून आपण इथे आहोत. घरचे मदत करतायत हाही बोनस आहे म्हणून पण आपण इथे आहोत. मग इथे आपल्याला गुरु काय सांगतात, अशा जगाशी तुम्ही वागायचं कसं आणि ही कर्तृत्व भावना नष्ट कशी करायची. एकाच मार्गाने की मी तुम्हाला काय देऊ शकतो हा कायम डोक्यात विचार ठेवायचा. म्हणजे निदान मी करतो हा विचार ठेवायच्याऐवजी मी तुम्हाला काय देऊ शकतो. आणि जगाची सेवा काही देण्यापेक्षा काही न देण्यात जास्त. आणि प्रत्येक वेळेस मी काय सेवा करू शकतो ह्या नम्रतेने आपण जर जगाकडे गेलो तर जग तुम्हाला कधी वाईट अनुभव देणार. पण मी जगाकडनं काय घेऊ या इच्छेने गेलो तर जग नेहमी त्रास देईल. नोकरीला इंटरव्ह्यू तुमच्यापैकी कोणी घेतलेत कधी माहीत नाही मला, पण इंटरव्ह्यूला आपण बघा, इंटरव्ह्यूला जो कोणी कॅन्डिडेट असतो त्याला 6 महिने नोकरी नसते. अनेक इंटरव्ह्यू मी घेतले आयुष्यात, 4-4, 6-6 महिने नोकरी नसते त्याला. नोकरीसाठी वणवण करत असतो आणि नोकरी ऑफर केल्यावर कित्येक जण मी मला प्रश्न विचारला की ह्या कंपनीत सुट्ट्या कधी असतात. अरे पहिल्या 6 महिने घरी होता तेव्हा नोकरी शोधत होतो, आता नोकरी देतोय तर विचारतोय सुट्ट्या कधी असतात. इंटरव्ह्यूला येणारा कॅन्डिडेट मी कंपनीला काय देईल बोलणारा मला अजून सापडला नाही. कंपनीकडनं मला काय काय मिळेल, पी एफ असेल का, अमुक असेल का, इन्शुरन्स असेल का, तमुक असेल का, फॅमिली हे असेल का, मी काय काय घेऊ हेच असतं फक्त. मी काय देऊ शकतो कंपनीला कठीण आहे. आणि हा जो विचार करून कष्ट करेल तो आपोआप पुढे सरकतो आयुष्य. अशी सेवा करणारे लोकांना आपण मागच्या श्लोकात पाहिलं सुबुद्धी असते. आणि कुठल्याही गोष्टीने समोरच्या जर तुम्ही ॲजिटेशन निर्माण केलं तर तुमचं कर्म चुकलं समजायचं. आणि आपण काय करतो, जगात शी संपर्क साधतो, इच्छाही चांगली असते, पण त्या चांगल्या इच्छेने आपण जगात ॲजिटेशन निर्माण करतो. मुलाला अमुक गोष्ट करायची नाही, बाप काय म्हणेल, तरी तुझ्या चांगल्यासाठी म्हणून मी सांगतो, अरे त्याला नाही ना करायची, तुम्ही त्याला अजून चिडवता कशाला. मग वरनं आपलं कर्तव्य नाही का त्यांना चांगलं वाईट सांगायचं. आपलं कर्तव्य मुलांना चांगलं वाईट सांगायचं 6-7 वर्षापर्यंत गेली ती वेळ. आता ती अख्खी वेगळी पर्सनॅलिटी, वेगळी व्यक्ती निर्माण झाली. खरे की नाही? वेगळी वासना निर्माण झाली, बरोबर? करेक्ट. एखाद्याच्या घरात आपण ते आश्चर्य बघतो ना, वडील संत पण मुलगा दारुडा हे बघतो आपण, बरोबर? दुसऱ्या घरात वडील दारुडे पण मुलगा संत होतो. आता कोण कोणाला चांगला सल्ला द्यायला पाहिजे सांगा बघ. आणि ही काळजी घ्यायची की कर्तृत्व भावना आणि भोक्तृत्व भावना, तुझं भलं होवो ही पण भावना नसावी, तुझं वाईट होऊ दे ही पण भावना नसावी. आणि म्हणून बोलण्यातनं कर्तृत्व भावना कमी कर, साधे साधे उपाय दिवसभरात मी 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 कितीदा वापरता बघा, मनातही बोलताना बोलताना मी वापरू नका, साहेब मी हे अक्षर बोलण्यात येतं का म्हणा, निदान फिजिकली तरी पहिली सुरुवात व्हायला पाहिजे, फिजिकली की मी सांगतो म्हणून हे कर आपण आणि नॅचरली बोलतो ना, नाही मला असं वाटतं की कोण विचारतंय तुम्हाला असं वाटतं, तुम्हाला चालेल का तुम्ही मला प्रश्न विचारला इथे आणि मी म्हटलं नाही मला असं वाटतं, अरे तुम्ही माझं मत विचारायला इथे आलाय की कृष्णाचं मत बघायला आलाय, कशासाठी आलाय तुम्ही, जर तुमच्या प्रत्येक प्रश्नाला मी असं सुरू केलं मला असं वाटतं भरत भाऊ, दोन दिवसांनी भरत भाऊ म्हणतील अहो मी तुम्हाला वाटतं विचारायला आलो की त्याचं विचारायला आलो, आणि हे नेहमी लक्षात, आणि ह्या भावनेतनं बाहेर निघणं म्हणजे कंस चाणूराचा वध करणं. सहा ना
जगाला काही देण्यापेक्षा काही देणं योग्य.
आपण आत्ता ऍक्च्युली आपल्या अस्तित्वामुळे किती लोकांना त्रास होतो याची कल्पना आहे तुम्हाला, मी कल्पना करून बघू. आणि हे कशामुळे, आपण काहीतरी करायचा प्रयत्न केला म्हणून ना, अतिशय सूक्ष्मतेने विचार करा, आपल्याला मी आवडणारे 10 लोक आहेत पण मला बघितल्यावर 8 चढणारे 20 लोक असतील, हो की नाही, त्यांना 8 का चढल्या सांगा मला बघून, कारण मी काहीतरी करायचा प्रयत्न केला ना. ओके नाही, कल्पना करा भरत भाऊ, साधू संत काही करत नाही सी त्या सा अनेक मी स्वामीजींचं लग्न तरी झालं, मी दुसरे गुरु बघितलेत की ज्यांचं लग्न झालं नाही बॅचलर काही, आणि त्यांना लग्न झालेले लोक येऊन विचारतात बायको कशी मॅनेज करू. आता ही निर्बुद्धीचा अति हे आहे की नाही, ज्या माणसाने कधी लग्नच केलं नाही त्याला आपण जाऊन विचारतो की बायका मुलांचं मी काय करू, का जाऊन तुम्ही त्याला विचारता ह्या गोष्टी, कारण तो यातलं काहीच करत नाही. जर त्याने केलं असतं तर गेला असता का त्याच्याकडे, नसता गेला, कारण हे लोक निव्वळ जगाकडे थोडक्यात त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे, जगात वागताना साक्षी म्हणून वागा, साक्षी भावना आहे का, सुख आलं सुखाला म्हणा अरे दुःखाची वेळ झाली निघात, दुःख आलं अरे सुखाची वेळ झाली निघात, प्रत्येक कर्तव्य जर तुम्ही साक्षी भावनेने केलं तर तुम्ही जगाकडला काही देतही नाही आणि जगाकडनं काही घेतही नाही. दुसऱ्या अध्यायात बघू आपण, कृष्णाला म्हणतो अर्जुनाला की या द्वंद्ववृत्तीतनं बाहेर निघत, आणि मी काहीतरी चांगलं देतोय म्हणजे तुमचं मत काय आहे जग वाईट आहे, अरे तुम्ही तू विचार करा ना, तुम्ही म्हणता की सर मी चांगलं काम करतोय त्या मुलांसाठी म्हणजे काय ती मुलं वाईट आहेत, तुम्हाला करायचं तर करा नसेल करायचं तर नका करू, तुम्ही का विशेषण लावता मी चांगलं काम करतो, तुमचं काम चांगलं आहे की वाईट आहे हे ठरवणार तुम्ही की दान घेणारा, आपण स्वतःच लेबल लावून देतो. त्या अर्थाने म्हणतोय की जगाला काही न देणं जास्त बरं. कारण साक्षी भावतेने राहायला शिकायला पाहिजे आपण जगाशी. आणि हे थोर गुरु जगाला काही देतही नाहीत आणि जगाकडनं काही घेतही नाहीत. कारण जगाला मी काही द्यायला निघालो म्हणजे माझी द्यायची इच्छा आहे, काही घ्यायला निघालो म्हणजे घ्यायची इच्छा. शेवटी दोन्ही इच्छाच, आणि इच्छा ही कंस चाळणं सोपं हळूहळू येईल सगळे. आणि काळजी नका करू, साक्षी श्लोक दाखवला या विषयावर. चांगला प्रश्न. सहा ना, सहा सात. काठ म्हणजे भीष्म, भीष्म आणि द्रोण आहेत. जयद्रथ जिचे पाणी आहे. गंधाराचा राजा म्हणजे पाण्यातील निळे कमळ. शल्य म्हणजे राक्षसी मासा, शार्क शल्य. कृपा जणू तिची वेगवान धारा. कर्ण म्हणजे भयंकर लाटा. तर अश्वत्थामा आणि विकर्ण हे मगरी आणि सुसरी. दुर्योधन तिच्यातील भोवरा. भोवरा भोवरा दुर्योधन त्याच्यातील भोवरा. अशी ही नदी ओलांडून जाण्यास खरोखर अतिशय कठीण होती. परंतु कृष्णासारख्या नावाड्यामुळे पांडव ती सहज ओलांडून गेले. हा श्लोक म्हणजे नाटकातल्या कलाकारांची ओळख करून झाली होती. जे कोणी येतील आता जर तुम्ही याचं नीट आध्यात्मिकरित्या हा श्लोक अनालाइज केला तर भीष्म आणि द्रोण हे अतिशय ग्रेट गुरु धरले जातात, बरोबर आहे. आणि भीष्म आणि द्रोण हे बुद्धी, कारण मार्गदर्शन कोण करतो, गुरु करतो. त्यामुळे भीष्म आणि द्रोण हे या नदीचे काठ आहेत आणि बाकी सगळे लोक या नदीतले प्राणी, जनावरं, मगरी, सुसरी. थोडक्यात ह्या जगाशी जर आपल्याला नीट वागायचं असेल किंवा ती नदी हे मनाचं प्रतीक आहे. तुम्ही जर प्रत्येकाचं वर्णन बघितलं, मगर, सुसर, मासा हे नदीत राहणारे अनेक वन्यजीव आहेत. ह्या जीवांना त्यांचे स्वतःचे गुणधर्म आहेत, बरोबर आहे. आणि त्यांनी नदीतच राहणं महत्त्वाचं आहे, खरे की नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे, मनाच्या विचाराला स्ट्रॉंग बुद्धीचे काठ पाहिजे. आणि हे बुद्धीचे दोन काठ म्हणजे भीष्म आणि द्रोण. आणि हे काठ जेव्हा भेदले जातात त्यातून जे घडतं ते म्हणजे मावा. भीष्मासारखे महान पितामह आणि द्रोणासारखे महान गुरु द्रौपदी वस्त्र हरणाला हजर होते. जेव्हा नदीचे काठ भेदले जातात तेव्हा हे घडतं. कर्ण, एक लक्षात ठेवा, जग आपल्याला एका दुर्गुणाने आठवतं, 100 सद्गुणाने कधी आठवत. कर्णाची ख्याती काय कथानकात, दानशूर कर्ण म्हणून एक कर्म द्रौपदी वसळ, एक संगत काय दुर्योधन, अख्खं कर्णाचं आयुष्य धुवून गेलं त्याच. त्यामुळे आपण जेव्हा इव्हन ह्या जगात प्रामाणिकपणा दाखवतो किंवा आपण म्हणतो की तो माझा मालक आहे आणि त्याने माझं भलं केलं आहे, तो मालक स्मगलर आहे का संत आहे हे चेक करायची बुद्धी पाहिजे ना आपल्याला. कुत्र्याला ही बुद्धी नसते. चोराच्या कुत्र्याच्या घरी जर पोलीस आले तो कुत्रा बाजूला बसेल का, चला बरं झालं पोलीस आले आता माझ्या मालकाला. कुत्र्यालाही बुद्धी असते का, नसते. तो त्या चोराच्या वतीने पोलिसाला चावा घेईल, बरोबर. त्याला हा भेदभाव करता येत नाही. हा भेदभाव करायला आपल्याला बुद्धी दिली आणि ही बुद्धी न वापरल्यावर आयुष्याचं जे होतं ते म्हणजे कर्ण. त्यामुळे लोक पुस्तकं लिहितात ना, आपण सारे अर्जुन वगैरे वगैरे. अर्जुन व्हायला सुद्धा महान आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे. आपण सारे कर्ण असं पुस्तक मी लिहिणार. आपण काय अर्जुन बिर्जुन नाही. जे आत्ता दिसतंय कलियुगात हे आपल्यासारखे लोक दुर्योधनाला मतं देत आहेत म्हणून हे घडतं. त्यामुळे असं पुस्तक लिहायला लिहायचं आहे, आपण सारे कर्ण. आणि हे कर्ण आपल्या घरादारात दिसतात. 30 वर्ष मी ह्या कंपनीसाठी हे केलं. अरे पण तू मालकाला ओळखलंच नाही, तू कधी रात घालतो, उपयोग काय कष्टाचा, खरे की नाही. म्हणजे तो चोराचा कुत्रा आणि आपल्यात फरक एका काय नाही घेत. आणि हे म्हणून आयुष्याचं महाभारत म्हणतात. याच्यासाठी बुद्धीचे काठ अतिशय मजबूत पाहिजे. त्या बुद्धीचे काठ मनातल्या विचारांनी बुद्धीचे काठ कधीही भेदता कामा. आणि आपला इश्यू तोच होतो, बुद्धी थोडी कमकुवत पडते आणि मन जास्त स्ट्रॉंग होतं. म्हणून समर्थांनी अख्खा दासबोध, अख्खा मनाचे श्लोक मनाच्या नावाने शिव्या घातले, तरी आपल्याला कळत नाही. आपण पाठांतर स्पर्धेत पाठ करायला लावतो मुलांना, पण त्याच्यात काय लिहिलंय मना असं जेना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पावी जे तो स्वभाव जनी निंद्य ते सर्व सोडून द्यावे. आपण काय शिकलो, जनी वंद्य ते सर्व सोडून द्यावे, जनी निंद्य ते सर्व भावे करावे. हे आपले मनात शिकलो आणि मग ठेविले अनंते तैसाची आवश्यक हे करणं लक्षात घ्यायचं असा आपला गमतीदार अध्यात्म. चल आणि इथे आपल्याला लक्षात घ्यायचं की भीष्म आणि द्रोण, आपण मी बोलणार आहे भीष्म आणि द्रोण या कॅरेक्टरबद्दल पहिल्या अध्यात्मिकाला जास्त बोलल्या विषय करेल. कारण हे कायम लोकांना संशय की ते जर एवढे महान होते तर ते दुर्योधनाच्या बाजूला का गेले. प्रत्येकाला हा प्रश्न पडतो या अभ्यासात. फार आपण कथानकावर इथे चर्चा नाही करणार, पण काही काही गोष्टी आध्यात्मिकरित्या समजून घेणं महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण पहिल्या अध्यायात जाऊ तेव्हा बोलूयाच्या सात. शुद्ध कमळाप्रमाणे असलेले महाभारत जे पराशराचे पुत्र व्यास ह्यांच्या शब्दांच्या सरोवरात उगवलेले आहे. जे गीतेच्या उत्कट गंधाने सजलेले आहे. अनेक कथांच्या पाकळ्या ज्याला आहेत हरिकथेचे बीज पुंकेसर बीज जे अर्थात बुद्धीत उगवतानंतर ते हरिकेसर हरिकथेचे पुंकेसर बीज जे संबोधित केले आहे देवरूपी मधमाशी देवरूपी मधमाशी आनंदाने जातील मध रोज पीत आहेत शुद्ध बुद्धीचे जगातील लोकही ज्याचा रोज आनंद लुटत आहेत जे कलियुगातील परिपूर्णता नष्ट करते ते आपल्याला नक्कीच श्रेयस्कर आहे ठीक आहे थांबू इथेच पुढच्या शनिवारीच हरिओम